चीनमधील बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या एका कंपनीवर आर्थिक संकट येतं आणि त्यामुळे जगभरातील 500 सर्वात श्रीमंत उद्योजकांना फटका बसतो. जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलोन मस्क यांच्या संपत्तीत 7.2% घसरण होते, तर अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांच्या संपत्तीतही 5.6 अब्ज डॉलर्सची घट होते. नुकसानीचे आकडे ऐकून डोकं गरगरलं ना. आणखी सोप्या भाषेत सांगतो, ही चिनी बांधकाम कंपनी डबघाईला आल्यामुळं जगभरातल्या मोठ्या उद्योगपतींचं जे नुकसान एका दिवसात झालं ते भारतीय अब्जाधीश मुकेश अंबानी यांच्या एकूण संपत्तीपेक्षा जास्त आहे. कोणती आहे ही कंपनी आणि ती
सॅम्पल कम्प्लीट रेडी टू कंटिन्यू.